आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मान्सूनपूर्व पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल असं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. विकसित भारतासाठी ईशान्येकडच्या राज्यांचा विकास आवश्यक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. ऑपरेशन सिंदूरमध्ये 3000 अग्निवीरांनी बजावली महत्वाची कामगिरी. गडचिरोली जिल्ह्यात सीमावर्ती भागातल्या जंगलात सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत 4 जहाल नक्षलवादी ठार. राज्याच्या बहुतेक भागात मान्सूनपूर्व पावसाचा जोर. तळकोकणात रेड अलर्ट तर इतर 10 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट. आणि खेलो इंडिया बीच स्पर्धेत महाराष्ट्राची 4 सुवर्ण 4 रौप्य आणि 6 कांस्य पदकं मिळवून अव्वल स्थानी झेप. मान्सूनपूर्व पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलं. कोल्हापूर विमानतळावर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पुण्यातल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणासंदर्भात पत्रकारांनी विचारलं असता ते म्हणाले की या प्रकरणी 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी मोका लावण्याकरता नियम पाहावे लागतील, मात्र कायद्यातून कोणीही सुटणार नाही याची काळजी घेऊ असं आश्वासन त्यांनी दिलं. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात 700 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झालं. विकसित भारतासाठी ईशान्येकडच्या राज्यांचा विकास आवश्यक असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ईशान्येकडच्या राज्यांमध्ये गुंतवणुकीच्या संधी उलगडून दाखवणाऱ्या उदयोन्मुख ईशान्य भारत गुंतवणूकदार परिषदेचं उद्घाटन आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ईशान्येकडच्या राज्यांमध्ये निसर्गाचं जतन आणि संवर्धन लोकपरंपरेनं केलं असून तिथलं आरोग्यदायी वातावरण गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षण असल्याचं ते म्हणाले.
हील इन इंडिया का मंत्र ग्लोबल मंत्र बने ये हमारा प्रयास है. नॉर्थ ईस्ट में नेचर भी है और ऑर्गेनिक लाइफस्टाइल के लिए एक परफेक्ट डेस्टिनेशन भी है. वहां की बायोडायवर्सिटी, वहां का मौसम वेलनेस के लिए मेडिसिन की तरह है. इसलिए हील इन इंडिया के मिशन में इन्वेस्ट करने के मैं समझता हूं उसके लिए आप नॉर्थ ईस्ट को जरूर एक्सप्लोर करें.
ईशान्येकडच्या राज्यांमध्ये पायाभूत सोयी सुविधांचा विकास झाला असल्याचं ईशान्य क्षेत्र विकास विभागाचे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितलं. या परिसरात 17 विमानतळ आणि 2000 अधिक विमान उड्डाण सेवा उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत 7 बहुपक्षीय प्रतिनिधी मंडळं येत्या 15 दिवसात 32 वेगवेगळ्या देशांना भेटी देणार आहेत. भारत दहशतवादी हल्ल्यांना तोंड देत असताना रशियाशी संपर्क राखणं अत्यंत महत्वाचं आहे असं प्रतिपादन द्रमुक खासदार कनिमोळी करुणानिधी यांनी रशियाची राजधानी मॉस्को इथं आज माध्यमांशी बोलताना केलं. कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ आज मॉस्को इथं पोहोचलं. हे शिष्टमंडळ यानंतर स्पेन, ग्रीस, स्लोव्हेनिया, लटाव्हियाला भेट देतील. जनता दलाचे खासदार संजय झा यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं जपानची राजधानी टोकियो इथं ब्राझील, ऑस्ट्रेलिया, कोलंबिया, ग्रीस आणि दक्षिण कोरियाच्या राजदूतांशी संवाद साधला. शिवसेना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ दहशतवादाविरुद्ध भारताच्या भूमिकेवर भर देण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीमधल्या उच्चाधिकाऱ्यांसोबत अनेक उच्चस्तरीय बैठका घेतल्या. खासदार बैजयंता पांडा, खासदार शशी थरूर आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालची इतर 3 शिष्टमंडळं उद्या तर खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ परवा विविध देशांच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी आज संध्याकाळी बहुपक्षीय खासदार शिष्टमंडळांना त्यांच्या परदेश दौऱ्यापूर्वी माहिती देतील. गेल्या 2 वर्षात अग्निपथ योजनेअंतर्गत भरती करण्यात आलेल्या 3000 अग्निवीरांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्वाची कामगिरी बजावली. त्यांनी पाकिस्तानी क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. हवाई संरक्षण दलात तैनात असलेल्या 200 अधिक अग्निवीरांनी पश्चिम आघाडी धैर्यानं आणि दृढ निश्चयानं सांभाळली. त्यांनी पोचोरा, शिल्का, OSK-1 क्षेपणास्त्र आणि मध्यम पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली चालवली. त्यांनी संपर्क व्यवस्था आणि आकाश आणि इतर क्षेपणास्त्र वाहून नेण्यासाठी आणि डागण्यासाठी वापरली जाणारी वाहनं चालवण्यातही महत्वाची भूमिका बजावली. ऑपरेशन सिंदूर बद्दल नागरिक सेना दलांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करत आहेत. आता ऐकूया रत्नागिरी जिल्ह्यातल्या नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया.
पाकिस्तानच्या न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंगला यापुढे भारत भीक घालणार नाही आणि यापुढे कुठलाही आतंकवादी हल्ला हे भारताविरुद्ध युद्धच मानले जाईल हे भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून कृती करून दाखवले आहे.
ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन शब्दात देशाची रणनीती होती तर सिंदूर शब्दात देशवासियांच्या भावनांचे हुंकार होते. या मिशनच्या नावात रावित्र्य आहे, भावनिक हेतू दडलेला आहे, भारत मातेबद्दलचा अभिमान आहे. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग धैर्य आणि प्रगतीचे प्रतीक असणाऱ्या या आर्या आणि दुर्गा या या मिशन मधील योगदान आम्हा भारतीयांच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची बाब आहे.
आपले सैनिक सीमेवर लढत आहेत, पहारा देत आहेत, म्हणूनच आपण आपल्या गावात सुरक्षित आहोत, आपल्या घरात. आणि त्यांचं आयुष्य किती खडतर आहे याचा अंदाज लावणं देखील सामान्य नागरिकांना शक्य नाहीये. सलाम त्यांच्या कार्याला, सलाम त्यांच्या जिद्दीला.
पहलगाम मध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप लोकांना ऑपरेशन सिंदूरने हे दिलेले श्रद्धांजली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातल्या ब्राह्मणवाडा गावचे संदीप पांडुरंग गायकर भारतीय सैन्याच्या 15 मराठा बटालियन सेवेमध्ये सेवा बजावत असताना जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुका आणि छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागातल्या जंगलात आज नक्षलवादी आणि पोलिसात चकमक झाली. या चकमकीत 4 जहाल नक्षलवादी ठार झाले. भामरागड तालुका आणि छत्तीसगड सीमेवर कवंडे गावात नक्षलवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यावरून संयुक्त शोध मोहीम सुरू केली होती. त्या दरम्यान आज सकाळी नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात 4 नक्षलवादी मारले गेले. चकमक सुमारे 2 तास सुरू होती. चकमक थांबल्यानंतर घटनास्थळाची पाहणी केली असता मोठा शस्त्रसाठा हाती लागला. दरम्यान मारले गेलेले नक्षलवादी हे उपकमांडर दर्जाचे असून अद्याप त्यांची ओळख पटली नसल्याची माहिती पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात किस्ताराम इथं नक्षलवादी आणि सुरक्षा दलात काल संध्याकाळी झालेल्या चकमकीत 1 नक्षलवादी मारला गेला. राज्यात बहुतेक जिल्ह्यांमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली आहे. रत्नागिरी आणि सातारा या 2 जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं आज रेड अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरीत विजा आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची तर साताऱ्यातही वादळी वारे, विजा आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. ठाणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, अहमदनगर, बीड, परभणी, लातूर, नांदेड आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उद्यासाठी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाण्यासह आसपासच्या जिल्ह्यांना तसंच बुलडाणा, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबईत आज सकाळपासून वातावरण ढगाळ असून अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी येत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात आज सलग चौथ्या दिवशी पाऊस सुरू आहे. आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासांमध्ये गुहागर तालुक्यात सर्वाधिक 190 मिलीमीटर पाऊस पडला. दीवच्या घोगला समुद्र किनाऱ्यावर सुरू असलेल्या खेलो इंडिया बीच स्पर्धेत 4 सुवर्ण 4 रौप्य आणि 6 कांस्य पदकांसह 14 पदकांची लयलूट करत महाराष्ट्रानं प्रथम स्थानावर झेप घेतली. कालच्या 3र्या दिवशी 50 ते 55 किलो वजनी गटात जयश्री शेट्टे हिनं सुवर्ण कामगिरी केली. रामचंद्र बदक आणि सचिन गर्जे, ओंकार अभंग, वैभव काळे आणि अंशुला कांबळे यांनी आपापल्या गटात रौप्य पदकं पटकावली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मान्सूनपूर्व पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल असं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. विकसित भारतासाठी ईशान्येकडच्या राज्यांचा विकास आवश्यक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. ऑपरेशन सिंदूरमध्ये 3000 अग्निवीरांनी बजावली महत्वाची कामगिरी. गडचिरोली जिल्ह्यात सीमावर्ती भागातल्या जंगलात सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत 4 जहाल नक्षलवादी ठार. राज्याच्या बहुतेक भागात मान्सूनपूर्व पावसाचा जोर. तळ कोकणात रेड अलर्ट तर इतर 10 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट. आणि खेलो इंडिया बीच स्पर्धेत महाराष्ट्राची 4 सुवर्ण 4 रौप्य आणि 6 कांस्य पदकं मिळवून अव्वल स्थानी झेप. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.